ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कडून 10 कोटीहून अधिक किमतीच्या वैद्यकीय संशोधनांची मदत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने गेल्या सप्ताहात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला मिळून 10 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वैद्यकीय संशोधनांची मदत केली आहे. यामध्ये 5.4 कोटी रुपयांच्या 28,800 टेस्टिंग किट्सचा समावेश आहे. तर आणखी 5 कोटी रुपये किमतीची विविध वैद्यकीय संसाधनेही त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये व्हेंटिलेटर्स, पीपी किट, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सिमीटर, ऑक्सिजन संकेंद्रक यांचा समावेश आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे बिझनेस अँड कम्युनिकेशन हेड श्री प्रसाद प्रधान यांनी पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी महापालिका आणि खासगी रुग्णालयांना स्वच्छता आणि आरोग्य विषयक साधने मदतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. कोविड विषाणू विरोधात लढताना आतापर्यंत राज्यातील जनतेने जसे शासनाला भरभरून सहकार्य केले आहे, तसेच राज्यातील उद्योजक, व्यापारी वर्ग, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस आणि सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सहकार्याच्या या हजारो हातांमुळे कोरोना विषाणू विरोधात लढताना शासनाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागास आरोग्य विषयक संसाधने उपलब्ध करून दिल्याने कोविड योद्धे म्हणून लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नक्कीच मदत होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला मनापासून धन्यवाद दिले आहेत.